नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारीत भारताच्या 54 शैक्षणिक संस्थांना स्थान. विकासाधीन प्रकल्पांचं विहित कालमर्यादेत भूसंपादन करून प्रकल्प मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आज आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथं विशेष जनजागृती कार्यक्रम आणि मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांना आज हवामान विभागाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारीत भारतातल्या 54 शैक्षणिक संस्थांना स्थान मिळालं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून ही माहिती दिली. या क्रमवारीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयआयटी दिल्ली या संस्थेनं 123वा तर आयआयटी मुंबईनं 129वा क्रमांक मिळवला. या दोन्ही संस्थांनी देशात अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावला आहे. 2014 भारतातल्या फक्त 11 विद्यापीठांना क्यूएस क्रमवारीत स्थान होतं. आता यामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं प्रधान यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या क्रमवारीत भारतीय संस्थांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. पंचायती राज मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स तथा माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचं कृत्रिम बुद्धिमत्ता व्यासपीठ भाषिणी यांच्या दरम्यान आज सामंजस्य करार करण्यात आला. नवी दिल्लीत पंचायती राज राज्यमंत्री एस पी बघेल यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारामुळे भाषेसंबंधीच्या अडचणी दूर होण्यासह देशभरातल्या सर्व राज्यांमध्ये भाषेच्या आधारे एकरूपता आणण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार आहे. पंचायती राज संस्थांना सशक्त करणं लोकशाही व्यवस्थेला सक्षम आणि मजबूत करण्यासाठी AI सक्षम सार्वजनिक डिजिटल प्रारूप आराखड्याच्या वापराला चालना देणं हा या सामंजस्य कराराचा उद्देश असल्याचं बघेल यांनी सांगितलं. कारागृहांमधील विचाराधीन कैद्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून 2018 सुरू केलेल्या देशातील पहिल्या विधी सहाय्य उपक्रमाचा जवळपास 20,000 विचाराधीन कैद्यांना लाभ झाला आहे. यापैकी 45% म्हणजे 9,000 बंदी विविध कायदेशीर प्रक्रियांद्वारे मुक्त करण्यात आले आहेत. केंद्र शासनानेही देशपातळीवर हा उपक्रम स्वीकारला आहे. अझीम प्रेमजी फाउंडेशन, टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि दिल्लीच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या सहकार्य राज्यात मुंबई, ठाणे, पुणे आणि लातूरसह 8 प्रमुख कारागृहात हा उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. राज्यातील महत्वाच्या सर्व प्रकल्पांचं विहित कालमर्यादेत भूसंपादन करून प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांच्या भूसंपादन आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भूसंपादनाअभावी एकही प्रकल्प रखडणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. या बैठकीत जालना नांदेड द्रतगती महामार्गासह राज्यातले विविध रस्ते प्रकल्प, वर्धा नांदेडसह इतर रेल्वे प्रकल्प तर छत्रपती संभाजीनगरसह विविध विमानतळांसाठीच्या भूसंपादन प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. राज्यात प्रयोगात्मक कलांचं सखोल संशोधन आणि अभ्यास करण्यासाठी पु ल देशपांडे कला अकादमीत स्वतंत्र संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या आणि राज्याबाहेरच्या पदवी तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या आणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. या केंद्राला शाहीर साबळे यांचं नाव देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयानं 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी पोस्ट एसएससी अर्थात 10वीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाला मुदत वाढ देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. आता इच्छुक विद्यार्थ्यांना येत्या 26 जूनपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. पुणे जिल्ह्यात आळंदी इथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. आज सूर्यास्तानंतर गुरुवारची धुपारती झाल्यानंतर पालखी सोहळा प्रस्थान करणार असल्याची माहिती संस्थानच्या वतीनं देण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं गेल्या 11 केलेल्या कामांची आषाढी वारीमध्ये माहिती देणाऱ्या वाहनाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात हिरवा झेंडा दाखवला. विविध पोस्टर्स आणि नाटिकांच्या माध्यमातून सरकारच्या कामांची माहिती दिली जाणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
कुछ लोग सोचते हैं योग के लिए फ्लेक्सिबिलिटी चाहिए, लेकिन फ्लेक्सिबिलिटी तो सोच में होनी चाहिए ना, ना कोई बंधन ना कोई बॉडी टाइप. बचपन हो या पचपन, व्हील चेयर हो या वर्क फ्रॉम होम, योग सबका हक है.
योग जीवन से जब जुड़ता है एक सहज क्रिया बन जाता है तो वो प्रतिपल उसका बेनिफिट देता रहता है।
आइए इस 21 जून हम सब हिस्सा बने अंतर्राष्ट्रीय योग दिवस का और करें स्ट्रेच एंड चिल योग के साथ।
योगासनांमध्ये सूर्यनमस्कार हा सर्वांग योग अभ्यास म्हणून ओळखला जातो। येत्या शनिवारी साजऱ्या होत असलेल्या 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथल्या योग शिक्षक डॉ स्मिता दीक्षित यांनी दिलेली सूर्यनमस्काराविषयीची माहिती आपण आज जाणून घेऊ।
सूर्यनमस्कार म्हणजे विविध आसनांचा एकत्रित एका लयीत केलेला अभ्यास आहे। सर्वप्रथम दोन्ही पाय अंगठ्यापासून टाचेपर्यंत जुळलेले ठेवून तळहात नमस्कार मुद्रेत छातीजवळ आणत प्रणाम आसनात उभं राहा। श्वास घेत दोन्ही हात डोक्यावरून मागे नेत कमरेतून शक्य तेवढं मागे वाकून हस्त उत्थान आसन करावं। श्वास सोडून कमरेतून पुढे वाकत तळहात पावलांजवळ ठेवून पाद हस्तासन करावं। तळहातांची जागा न बदलता श्वास घेत एक पाय जमेल तितका मागे ताणत दृष्टी छताकडे नेत अश्वसंचालन आणि त्यानंतर पर्वतासन करावं। याच अवस्थेत तळहात आणि पायांची जागा न बदलता दोन्ही गुडघे छाती आणि हनुवटी जमिनीवर टेकवून अष्टांग नमस्कार करावा। यानंतर भुजंगासन करून उलट क्रमाने प्रणाम आसनापर्यंत सर्व आसन केली की एक सूर्यनमस्कार पूर्ण होईल। सूर्यनमस्कारामुळे सर्व स्नायू बळकट होऊन रक्तप्रवाह सुरळीत होतो, श्वसन सुधारतं, एकाग्रता वाढते। मात्र ज्यांना मानेची आणि कमरेची दुखणी आहे त्यांनी योग्य मार्गदर्शनाखाली सावधगिरी बाळगत सूर्यनमस्काराचा अभ्यास करावा।
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथं आज विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला। केंद्रीय संचार ब्युरो, जिल्हा प्रशासन आणि भारतीय योग संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमाअंतर्गत योग दिंडी काढण्यात आली। शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संचाच्या योग शाहिरीचं सादरीकरण तसंच योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं। प्रसिद्ध वन्य जीव अभ्यासक अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिव देहावर आज सोलापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी पोलीस विभागाच्या वतीनं बंदुकीच्या 3 फैरी हवेत झाडून चितमपल्ली यांना मानवंदना देण्यात आली। लोकप्रतिनिधी तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चितमपल्ली यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। चितमपल्ली यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं, ते 94 वर्षांचे होते। शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचं सूक्ष्म नियोजन करून योजनांचा लाभ पात्र लाभार्थीपर्यंत पोहोचवण्याची सूचना विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते। पेन्शन अदालत, आश्वासित प्रगती योजना, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या आदी आस्थापनाविषयक कामं गतीनं मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले। प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध योजनेअंतर्गत सुरू असलेली घरकुलांची कामं येत्या 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करून संबंधितांना घरकुल वाटप करावं, उर्वरित घरकुलांची कामं दिवाळीपूर्वी पूर्ण होतील याबाबत नियोजन करण्याची सूचनाही विभागीय आयुक्तांनी केली। लातूर शहरासह बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज तसंच धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात सध्या 28% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। मे महिन्यात झालेला अवकाळी पाऊस तसंच मान्सूनपूर्व पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून धरणातला जिवंत पाणीसाठा 49.492 दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे। नांदेड जिल्ह्यातल्या उमरी तालुक्यातील कौडगाव या सुमारे 632 लोकसंख्येच्या गावात जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेली 81,52,000 रुपयांची पाणी पुरवठा योजना यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहे। गावातील 143 घरांना नळ जोडणी देण्यात आली आहे। या योजनेच्या संचालनाची जबाबदारी आता ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आली आहे। भारत आणि इंग्लंड दरम्यान 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतला उद्यापासून इंग्लंडमध्ये प्रारंभ होत आहे। या मालिकेतला पहिला सामना उद्यापासून लीड्स इथं खेळवला जाणार आहे। हवामान। छत्रपती संभाजीनगर तसंच जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज दुपारपासून पाऊस सुरू आहे। या दोन्ही जिल्ह्यांसह परभणी, हिंगोली आणि नांदेडसह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे। मुंबई, नाशिक आणि कोकणच्या काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर पालघर, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसराला रेड अलर्ट देण्यात आला आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारीत भारतातल्या 54 शैक्षणिक संस्थांना स्थान। विकासाधीन प्रकल्पांचं विहित कालमर्यादेत भूसंपादन करून प्रकल्प मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथं विशेष जनजागृती कार्यक्रम आणि मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांना आज हवामान विभागाचा येलो अलर्ट। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार।
Thank you.